स्त्री चरित्रस्य पुरुषस्य भाग्य संस्कृत मधल्या या शुभासिताचा खूप सुंदर अर्थ आहे की स्त्रियांच्या कर्मामुळे स्त्रियांच्या चरित्रामुळे पुरुषांचंही भाग्य उदयाला येऊ शकतं. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना स्त्री आणि पुरुष हे एकाच रथाची दोन चाकं आहेत. परंतु स्त्रीला जर उच्च स्थान हवं असेल अथवा स्त्रीला जर आपलं चरित्र श्रेष्ठ बनवायचं असेल तर काही गोष्टींची आवश्यकता जरूर आहे. म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये मूर्तीच नसेल तर त्या मंदिराला किंमत नाही. जसं शरीरामध्ये आत्मा नसेल तर शरीरालाही काही किंमत नाही. त्या पद्धतीनं जर खरोखर घरामध्ये स्त्रीच चरित्रवान किंवा मूल्यनिष्ठ नसेल तर घरातलं वातावरणही आणि घरातल्या व्यक्तींची मनस्थितीही बदललेली असते. आणि त्या मनस्थितीला बदलणं, घरातलं वातावरण बदलणं स्त्रियांच्याच हातामध्ये. त्यामुळे सहजरित्या असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये स्त्री आहे तर ते घर मंदिरा समान आहे आणि ज्या घरामध्ये स्त्री नाही ते घर स्मशाना समान आहे. कारण स्त्रीला आद्य माता आद्य देवी सुद्धा म्हटलं जातं, मातृ देवो भव म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं स्त्रीचं गायन याही पद्धतीनं केलं जातं, यत्र नारीस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवताः. ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान सन्मान आहे त्या ठिकाणी देवतांचं निवासस्थान आहे. तर स्त्रियांची इतकी महिमा गायली जाते कारण आधी काळापासून विविध देवींच्या रूपामध्ये सुद्धा स्त्रियांचंच गायन केलेलं आहे. बघा, आपण धन मागण्यासाठी धनाची देवी श्री लक्ष्मीकडेच जातो. कधी नारायणाकडे कोणी धन मागण्यासाठी गेलं? तर धन मागण्यासाठी आपण लक्ष्मी या आराध्य देवतेचीच पूजा करतो. विद्येसाठी आपण सरस्वतीकडे जातो, सरस्वती मातेचं वंदन पूजन करतो. शक्ती प्राप्त करण्यासाठी कोणाकडे जातो? दुर्गेकडेच जातो. सांगण्याचा उद्देश आधी काळापासून स्त्रियांचं खूप महात्म्य, स्त्रियांची दिव्यता गायली गेलेली आहे. नारी ही देवता समान म्हटलेली आहे. नारी आई व त्यापेक्षाही श्रेष्ठ, जसं म्हटलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई नसेल तर भलं तो स्वामी तिन्ही जगाचा असेल तो आई विना भिकारीच आहे. कारण आई ही मुलाची संगोपन करणारी आदी देवता आहे. संस्कार टाकणारी श्रेष्ठ एक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यामुळं म्हटलं की स्त्री नारी अबला नसून सबला आणि त्यापेक्षाही जास्त प्रबला आहे. त्याचबरोबर नारी शक्तीसाठी असंही म्हटलं जातं की पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा, आदी काळानंतर मध्य काळामध्ये सुद्धा नारींचं वेगवेगळ्या रूपामध्ये महात्म्य गायलेलं आहे. नारींनी आपल्या आंतरिक शक्तींना जागृत करून आपल्या संबंधींना सुद्धा उत्थानाकडे, उन्नतीकडे नेण्याचं काम केलेलं आहे. कारण नारीमध्ये ते दिव्य गुण स्वयं परमात्म्याने भरलेली आहेत. सर्वप्रथम एक उदाहरण घ्या. जेव्हा दशरथ राजा युद्ध भूमीवरती स्वतःच्या रथाचं चाक उखळत होत त्यावेळेला कैकेयीने आपला जीव धोक्यात घालून ते उखळणारं चाक तिने रोखलं, थांबवलं आणि त्यामुळं दशरथ राजा विजयी होऊ शकला जीवाची पर्वाही न करता. दुसरं उदाहरण राणी विशाल. विशाल राणी इतक्या दिव्य भूमीवरती जन्म झाला आणि त्यानंतर जेव्हा युद्धस्थळावरती ती रणभूमीवरती लढत होती, तिचा पाय तुटला तरी सुद्धा तोच पाय तिनी बांधून त्याच्या त्याला आधार देऊन त्याच पायावरती लढत राहिली आणि विजयश्री खेचून आणली. हिम्मत, त्याचबरोबर तितकी दृढता, परिश्रम घेण्याची, अथक परिश्रम घेण्याची कुवत ह्या स्त्रियांमध्ये भरलेली आहे. असे काही दिव्य गुण स्त्रियांमध्ये आपोआप आलेले आहेत. तिसरी राणी वियमती, या राणींनी सुद्धा रणभूमीवरती स्वतःचे दोन्ही हात तुटेपर्यंत लढत राहिली. आपल्या पतीला आणि मुलाला सुद्धा कुत्सित शब्द बोलून पुन्हा लढण्यासाठी प्रवृत्त केलं. पुन्हा लढण्याची शक्ती, आत्मविश्वास, विचार त्यांच्यामध्ये भरला. तर हे सर्व जे आहे, हे सर्व नारी शक्तीचे प्रतीक आहे. नारी अबला नाहीये, नारी एक शक्ती आहे. परंतु नारी आज अबला होत चाललेली आहे. जरी मोठमोठ्या स्थळांवरती ती कर्म करत असेल, मोठमोठ्या कार्य क्षेत्रामध्ये ती वावरत असेल, जरी किती उच्च पदावरती ती स्थानापन्न असेल, तरीही आज स्त्रियांचे प्रॉब्लेम्स, स्त्रियांच्या समस्या वाढतच चाललेल्या आहेत. आज 35% पासून 75% पर्यंत विविध क्षेत्रामध्ये रिझर्वेशन कोटा असून सुद्धा स्त्रियांची जी समस्या आहेत ह्या मात्र वाढतच चाललेल्या आहेत. स्त्रिया स्वतः स्वतंत्र असून सुद्धा, स्वतःच्या पायावरती उभ्या असून सुद्धा आज स्त्रिया अबला बनताना दिसत आहेत. कारण काय सांगू शकता? आज मनामध्ये नेहमी अशांती, नेहमी काहीतरी हवंय, इच्छा आकांक्षा या सर्वांच्या मागे पळत पळत जी खरी सुख शांती आहे, जी नारीची आंतरिक शक्ती आहे, ती मात्र आज नाहीशी झालेली आहे. आणि हे या गोष्टींचं कारण काय? कारण एकच आहे. काय असेल कारण? त्यामध्ये सर्वात पहिलं कारण आहे बाह्यमुखता. आज नारी बाह्यमुख झालेली आहे. बाह्यमुख अर्थात शारीरिक श्रृंगार करणं, ब्युटी पार्लर मध्ये जाऊन फक्त बाह्य मेकअप करणं आणि त्यावरती देह अभिमान आणणं, देह अभिमानाच्या वश होऊन प्रत्येक कर्म करणं आणि दुसऱ्यालाही देह अभिमानामध्ये आणणं, या पहिल्या पाप कर्मामुळं, या सर्वप्रथम वाईट कर्मामुळं आज नारीची शक्ती, आंतरिक शक्ती लोप पावत आहे. कारण आज आपण टीव्ही, सिरियल्स, पिक्चर्स प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ऍडव्हर्टाइज मध्ये ज्या ठिकाणी स्त्रीचा काही एक संबंध नाहीये, पण अशाही ऍडव्हर्टाइज मध्ये, अशाही विविध उद्घोषणामध्ये स्त्रियांचा नग्न आणि अर्धनग्न अशा पद्धतीने चित्रीकरण केलं जातं. आणि यासाठी स्त्रिया स्वतः पाऊल पुढे टाकत आहेत. आज चारित्र्य पतन होत आहे आणि चारित्र्य पतनामुळं नारीची जी दिव्य आंतरिक शक्ती होती, आंतरिक गुण होते, ते निघून जात आहे. आणि त्यामुळं हे लक्षात घेणं जरुरी आहे की नारी शक्ती जर जागृत करायची असेल, नारीला जर दुर्गा बनायचं असेल, प्रबल बनायचं असेल, तर या चारित्र्य पतनाकडे सुद्धा तितकच रोकथाम आणि लक्ष देणं जरुरी आहे. कारण पूर्वीच्या काळामध्ये म्हटलं जायचं, धन गया कुछ नहीं गया, तन गया थोड़ा कुछ गया, लेकिन चरित्र गया सब कुछ गया. परंतु आज व्याख्या उलटी झालेली आहे. आज दुनियेमध्ये म्हटलं जातं, चरित्र गया कुछ नहीं गया, तन गया थोड़ा कुछ गया, और धन गया सब कुछ गया। धनाला सर्वोत्कृष्ट मानलेला आहे, धनाला इतकी किंमत आलेली आहे, म्हणतात की जो पैसे वाला आहे बस त्याला किंमत आहे, प्रतिष्ठा आहे, परंतु हे सत्य नाही। जो चरित्रवान आहे त्यालाच अंतिम सर्वश्रेष्ठ स्थान देण्यात येईल। परंतु मनुष्य वरवरच्या प्राप्तीला आज बघत आहे, त्यामुळे नारी शक्ती का कमी होत आहे? आंतरिक शक्ती कमी होण्याचे कारण सर्वात पहिला आहे बाह्य मुखता, दुसरं आहे चरित्र पतन, तिसरं आहे आपल्या स्वतःच्या शक्तीला विसरून गेले आहे, त्या गोष्टी त्या स्मृती मर्ज झालेल्या आहेत। परंतु या स्मृती जरी मर्ज झाल्या तरी त्या आंतरिक शक्ती विद्यमान मध्येच आहेत। आणि म्हणून मला हे सांगावंसं वाटतं की खरोखर नारीला जर प्रबला बनायचं असेल तर आपण खूप काही सहज रीती दररोजच्या कार्यव्यवहारातल्या काही गोष्टींवर जर लक्ष दिलं तर आपण जरूर प्रबला बनू शकतो। कारण नारीला दीपस्तंभ सुद्धा म्हटलेले आहे। नारीमध्ये काही दिव्य गुण आहेत, त्या दिव्य गुणांना जरी तुम्ही स्मृतीमध्ये वारंवार आणत राहाल, वारंवार त्याची आठवण करत राहाल, तरी सुद्धा तुम्हाला त्या शक्तींची जागृतता यायला लागेल। सर्वप्रथम नारी एक दीपस्तंभ आहे। जसं एखाद्या सागरामध्ये खूप लाटा उसळत असतील, अथांग सागरामध्ये ज्या नाव अथवा बोट असतात त्यांना रस्ता कळत नाही, त्यावेळेला दीपस्तंभ त्यांना दिशा रस्ता दाखवतो। त्या पद्धतीनं स्त्री सुद्धा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, खासकर लहान मुलावरती संस्कार टाकण्याचे काम, त्या मुलांना संगोपन त्याचबरोबर प्रेम वात्सल्य देण्याचं कार्य नारीच करू शकते। आज तुम्ही कित्येक कुटुंबामध्ये पाहिलं असेल, जर घरामध्ये पुरुष नसेल अथवा स्वर्गवासी झाला असेल तरी सुद्धा पूर्ण जिम्मेवारी एक घरातली स्त्री, पुरुष आणि स्त्री दोघांचीही जिम्मेवारी ती एकटी सांभाळू शकते, दोघांची जबाबदारी ती खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकते। परंतु घरामध्ये जर स्त्री नसेल तर त्या घराला घर पण येत नाही, ते घर घर वाटत नाही। सांगण्याचा उद्देश की नारी एक दीपस्तंभ आहे, कारण नारी लहान मुलाला लहानपणापासून, आपल्या छोट्या मुलाला लहानपणापासून वात्सल्य प्रेम आणि त्याचबरोबर नवीन नवीन शिक्षण, शिक्षा, प्राथमिक शिक्षण आईच देते। आणि म्हणून आईला प्राथमिक शाळा सुद्धा म्हटलेला आहे। जेव्हा मुलगा गर्भामध्ये असतो तेव्हापासून आईचे विचार, आईचे संस्कार, आईचा दृष्टिकोन, आईचं वाचन, दृष्टी वृत्ती आणि कृती, ह्या सर्वांचा असर, ह्या सर्वांचा प्रभाव त्या लहान मुलावरती पडत असतो। त्यामुळे आई प्राथमिक शाळा आहे, आद्य देवता आहे, आद्य देवी आहे। आणि म्हणून मातेला दीपस्तंभ सुद्धा म्हटलेले आहे। मातेची दुसरी महिमा निस्वार्थ सेवा या गुणामुळे सुद्धा होते। कारण स्त्रिया सकाळी उठल्यापासून 5 वाजता उठतात तर संध्याकाळपर्यंत घरातलं कर्म करत राहणं, पतीला सर्व काही व्यवस्थित करून देणं, मुलांना तयार करणं, शाळेत पाठवणं आणि झोपी घालणं, सर्व काही दिवसभराचे कर्तव्य कर्म स्त्रिया खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात। आजच्या या 21व्या युगामध्ये सुद्धा नोकरी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा घरातलं सर्व काही आवरून मुलांकडेही लक्ष देतात आणि नोकरी सुद्धा सांभाळतात। तर या सर्व जिम्मेवारी एकटी स्त्री निस्वार्थपणे करत असते. घरामध्ये एखादी मोलकरी नसेल तर ती महिन्याचा चार्ज देत मागत असेल, महिन्याचा चार्ज मागते की साहेब आम्ही महिनाभर इतकं कर्म केलेलं, इतकं काम केलेलं, आता पगार द्या. परंतु घरातल्या स्त्रीनं, आईनं अथवा पत्नीनं कधी पगार मागितला? निस्वार्थपणे आणि तितकंच प्रेमाने सेवा करत आहे. हा एक दिव्य गुण तिच्यामध्ये आहे. म्हणून फ्लोरेन्स नाइटिंगेलचं सुद्धा खूप चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. निस्वार्थ सेवा, कुठलाही त्या मागे स्वार्थ नाही. नारींचा तिसरा गुण आहे धैर्यता. धैर्यता हा खूप दिव्य गुण तिच्यामध्ये आहे. नारीमध्ये धैर्यता, धीरज हा दिव्य गुण आहे. आणि त्यासाठी राणी लक्ष्मीबाईचं खूप चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. त्याचबरोबर रुहानी पालना, आत्म्याची सेवा, आणि ती पण आत्मिक दृष्टीनं सेवा, मा मदालसा, हे खूप मोठं उदाहरण आपल्या समोर आहे की कशा पद्धतीनं आत्मिक स्मृतीमध्ये आणि आत्म्यांचीच सेवा करत आहे. ह्या दृष्टिकोनातून त्या आयुष्यभर सेवा करत राहिल्या. नारीमध्ये समर्पण भाव हा सुद्धा एक गुण आहे. समर्पण, सगळं काही मी निमित्त भाव आहे, सगळं काही मी निमित्त होऊन सांभाळत आहे, समर्पण भाव. तर ह्या सर्व दिव्य गुणांची मूर्ती नारी आहे. आणि त्यामुळं ह्या दिव्य गुणांना पाहून कलियुगाच्या अंतिम समयाला सुद्धा, कलियुगाच्या अंतिम वेळेला सुद्धा परमात्म्यांनी नारीचंच उत्थान करण्याचं काम सुरुवात केलेलं आहे. नारीद्वारेच विश्वाचं परिवर्तन करण्याचं काम ईश्वराने सुरू केलेलं आहे. आणि म्हणून या विद्यालयामध्ये सुद्धा आपण कुठेही या विद्यालयाच्या शाखेमध्ये जाल तर स्त्रीद्वारा संचालित ही विश्वविख्यात एकच विद्यालय तुम्हाला दिसेल. पूर्ण विश्वभरामध्ये स्त्रियांच्या द्वारे संचलित असलेली ही एकच संस्था आहे. सांगण्याचा उद्देश इतकाच की नारीमध्ये खूप शक्ती विद्यमान आहेत. परंतु या शक्ती का निघून गेल्या याची कारणही आपण ऐकले. आधुनिकीकरण, फॅशन, बाह्यमुखता आणि त्याचबरोबर चारित्र्यपतन. परंतु आता आपल्याला ऐकायचंय की खरोखर नारींची ही शक्ती जागृत होण्यासाठी अथवा आपल्यामध्ये ते दिव्य गुण पुन्हा इमर्ज होण्यासाठी नारीला प्रबल, त्याचबरोबर सशक्त करण्यासाठी काय करावं लागेल. खूप छोट्या छोट्या युक्त्या मी सांगणार आहे. आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण ह्या गोष्टी जर केल्या तर खरोखर तुम्ही आपल्या घराला खूप स्वर्गासमान, खूप सुंदर, सुख शांतीचं घर, एक मातेचं वैफल्य असलेलं, मातेचं वासल्य त्यामध्ये असलेलं घर तुम्ही बनवू शकाल. तर त्यामध्ये सर्वात पहिली युक्ती कराल ना? कराल. सर्वात पहिली युक्ती, सोपी युक्ती सांगत आहे, कुणालाही भेटाल दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये जे दररोजचे घरातली व्यक्ती आहे त्यांना भेटाल, शेजाऱ्यांना भेटाल, अथवा कार्यस्थळी असेल त्या संबंधी व्यक्तींना भेटाल, कुणालाही भेटाल तर हर्षित मुख. बस किती सुंदर हा गुण आहे, हर्षित मुख. म्हटलं जात की हास्याची ही वाकडी लाईन कितीतरी वाईट गोष्टींना, कितीतरी वाकड्या कामांना सरळ करू शकते. आणि त्यामुळं खूप सोपा उपाय करू शकाल, हर्षित मुख. कुणालाही भेटाल, फक्त हसा ना, एक स्माईल. म्हटलं जातं स्माईल ही एक अशी वाकडी रेषा आहे जी आपल्या जीवनाला सरळ बनवते. आणि त्यामुळं हर्षित मुख, जितकं तुम्ही हर्षित मुख राहाल तर पाहणाऱ्याला सुद्धा तितकाच सुख आणि शांतीचा अनुभव होईल. घरातील प्रत्येक व्यक्तीची तुम्ही सेवा करता, परंतु ती सेवा जर तुम्ही तितक्याच खुशीनं, उमंगानं आणि तितक्याच हर्षित मुखतेनं कराल तर तुमच्या मुलांवरती सुद्धा तेच संस्कार पडायला लागतील. आणि त्यामुळं सर्वात सोपी युक्ती आहे हर्षित मुख. कारण कर्म तर करायचंय, याच्यातून तुम्ही सुटणार नाहीयेत. हसूनही करायचंय आणि रडूनही करायचंच आहे. मग का रडून आपलं जीवन व्यर्थ घालवायचं आणि आपल्याकडून वाईट आदर्श आपल्या मुलांना द्यायचा? तर सर्वप्रथम हर्षित मुख.